नमस्कार, कोविड-19 अनलॉकची प्रक्रिया आता संपूर्ण देशात सुरू झाली. जिथे अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेरचा फेस कव्हर किंवा मास्क लावताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकून घ्या. सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी 2 मीटरचे अंतर राखा. हात आणि श्वासाच्या स्वच्छतेचे पालन करा. लक्षात ठेवा जरा शिकू.
हॅलो, अनिल जगतापकर बोलताय ना? सर, परांजपे स्कीम मधून बोलतोय आम्ही, गुजराती आर्यवर्त प्रोजेक्ट मधून.
कुठून बोलताय?
आर्यवर्त प्रोजेक्ट मधून बोलतो सर.
बोला बोला.
हा सर, आपण एन्क्वायरी केली होती ना फ्लॅट संदर्भात. हा, तर मग काही डिसिजन होतोय सर तुमचा त्या बाबतीत? काय सर, काय तुमची एक्सपेक्टेशन होतं? तरी काय रेंज मध्ये बघताय तुम्ही फ्लॅट?